आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित सादर करीत आहे प्रादेशिक बातम्या। ठळक बातम्या। उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक, सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत। विकसित महाराष्ट्र व्हिजन 2047 राज्याच्या विकासाचा वेग वाढवेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास। नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एनएमआरडीए आणि हुडको एनबीसीसी यांच्यात करार। आणि ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही। आता सविस्तर बातम्या। उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होणार आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची लढत इंडिया आघाडीचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांच्याबरोबर होणार आहे। उपराष्ट्रपती पदाची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या गुप्त मतदानाद्वारे केली जाते। सध्या लोकसभेत 542 तर राज्यसभेत 239 सदस्य आहेत, त्यामुळे एकंदर मतदारांची संख्या 781 असून निवडून येण्यासाठी 391 मतांची आवश्यकता आहे। यावर्षी जुलै महिन्यात प्रकृतीच्या कारणास्तव जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला होता, त्यामुळे ही निवडणूक घेण्यात येत आहे। आज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत मतदान होणार असून आजच संध्याकाळी 6 वाजता मतमोजणी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या सांगता समारंभाला संबोधित केलं। आज होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचं मूलभूत प्रशिक्षण खासदारांना देण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेत मोदींनी एनडीएच्या सदस्यांना नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे तसंच ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक 2025 यासह विविध महत्वाच्या कायद्यांबद्दल जनजागृती करण्याचं आवाहन केलं। स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी एनडीएच्या खासदारांनी नेतृत्वाची भूमिका घ्यावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। यावेळी त्यांनी स्वदेशी उत्पादनांचा वापर आणि प्रचार करण्यावरही भर दिला। व्हिजन डॉक्युमेंट 2047 ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्व आहेत। या व्हिजननुसार भविष्यातील राज्याची धोरणं तयार करावीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट 2047 बाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते। आपल्या धोरणांची आखणी या व्हिजननुसार झाली पाहिजे। पुढील 5 वर्ष आपण सातत्यानं या व्हिजनवर काम केलं तर 2047 विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण नक्की पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। या बैठकीत पाणी, वीज, शिक्षण, सामाजिक कल्याण, उद्योग आणि सेवा, तंत्रज्ञान, अर्थकारण यासह विविध विषयांवर सादरीकरण करण्यात आलं। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचं सादरीकरणही काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत करण्यात आलं। या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्याबरोबरच शेतीला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे। या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल 15 ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एनएमआरडीए अर्थात नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण आणि हुडको आणि एनबीसीसी म्हणजेच नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन यांच्यात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करार करण्यात आला। या प्रकल्पांतर्गत 1710 एकरमध्ये नवीन नागपूर क्षेत्र विकसित होणार असून 148 किलोमीटरचा नागपूर बाह्यवळण रस्ता विकसित केला जाणार आहे। या रस्त्यामुळे वाहतूक नियोजन सुलभ होण्यास मदत होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल मराठी पत्रकार संघाच्या वतीनं फिनिक्स पुरस्कारानं गौरवण्यात आलं। मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित कार्यक्रमात श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। या पुरस्कारामुळे काम करण्यासाठी तसंच पदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी दुप्पट बळ मिळाल्याचं फडणवीस यांनी या पुरस्काराला उत्तर देताना सांगितलं। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। वस्तू आणि सेवा कर परिषदेनं कर रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी नुकतेच महत्वाचे बदल जाहीर केले. येत्या 22 तारखेपासून या सुधारणा लागू होणार आहेत. या निर्णयाचं विविध स्तरातून स्वागत होत आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि आर्थिक घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर पटवर्धन याबाबत आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
याचे दोन थेट फायदे होणार आहेत. एक, मागणीचा मोठा पाठिंबा देशातल्या उद्योगांना, व्यवसायांना आणि सेवा पुरवठादारांना मिळणार आहे आणि त्यामुळे जे खरेदी करणारे ग्राहक आहेत त्यांनाही कर रचनेतला बदल आणि कर कपात यामुळे जी वस्तू किंवा ज्या सेवा घ्याव्या लागतात त्याच्यासाठी जे पैसे मोजावे लागतात ते कमी मोजावे लागतील. यामुळे त्यांच्या हातात पैसा अधिक खेळेल आणि तो पैसा अधिक हातात खेळल्यानंतर त्यातला काही भाग पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेकडे येईल, पुन्हा खरेदीला पाठिंबा मिळेल आणि पुन्हा महसूल वाढेल. असं हे चक्र आहे. यात मध्यमवर्गीयांचाही मोठा फायदा होणार आहे, कारण कराचे टप्पे दोनच आहेत. थोडक्यात, हा ऐतिहासिक कर रचनेच्या सुधारणेतला दुसरा टप्पा हा भारताच्या अर्थकारणाला नवा आयाम देणारा ठरेल याची मला खात्री वाटते.
ईद ए मिलाद म्हणजे हजरत महम्मद पैगंबर यांची जयंती काल ठिकठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. यंदाचं वर्ष हे 1500 जयंती वर्ष असल्यामुळे यावर्षी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैगंबर जयंती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर साजरी करण्याचा निर्णय कौतुकास्पद असल्याचं पुणे जिल्ह्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार यांनी म्हटलं आहे. पुण्यातील मुख्य मिरवणुकीची सुरुवात नानापेठेतील मन्नूशहा मशिदीपासून झाली. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि संलग्न संस्थांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे शहरात अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर असे कार्यक्रम झाले. अहिल्यानगर इथं मिरवणुकीसाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्यासह खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यात जुलूस काढण्यात आले होते. अकोला शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना काल सुट्टी जाहीर करण्यात आली होती. ओबीसी आरक्षणाबाबत सरकार ठाम असून ओबीसींच्या ताटातलं आरक्षण कुणाच्याही ताटात जाऊ दिलं जाणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात सांगितलं. येत्या बुधवारी ओबीसी उपसमितीची बैठक होणार आहे. त्यात छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह 6-7 मंत्री सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाचं नुकसान होणार आहे असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ओबीसी समाजाला पहिली लढाई न्यायालयीन पातळीवर तर दुसरी लढाई रस्त्यावर लढावी लागेल यासाठी ओबीसी संघटना तयार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजासाठीही सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करावं आणि बंजारा समाजाचा अंतर्भाव अनुसूचित जमातीमध्ये करावा यासाठी महाराष्ट्रातील बंजारा समाजानं आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. बीडमधील वडवणी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला यासंदर्भात काल एक निवेदन देण्यात आलं. राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास, बचत गटांचं सशक्तीकरण, गृहउद्योग प्रोत्साहन, आरोग्य आणि निवारा सुविधा असे विविध उपक्रम राबवणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं आहे. यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक बांधिलकी भागीदार यांच्यामार्फत एकात्मिक धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यात येईल, तसंच तालुका आणि जिल्हा स्तरावर कृतीगट देखील स्थापन करण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पहिलं सर्वेक्षण पूर्ण झालं असून नगरपंचायत, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण लवकरच होणार असल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. बांबू हा उत्पन्नाचा उत्तम स्रोत असल्यानं कोकणातील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळायला हवं असं प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काल रत्नागिरीत केलं. जिल्हास्तरीय बांबू लागवड आणि विकास परिषदेत ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील तारदाळ इथल्या वीरपत्नी प्रियांका निलेश खोत यांची सैन्यदलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या पतीचं सैन्यदलात कार्यरत असताना हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं होतं. प्रियांका खोत यांच्या या अभिमानास्पद कामगिरीनंतर तारदाळ गावच्या ग्रामस्थांनी मिरवणूक काढत त्यांचा सन्मान केला. हवामान. विदर्भात आज बऱ्याच ठिकाणी तर कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक, सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत, विकसित महाराष्ट्र विजन 2047 राज्याच्या विकासाचा वेग वाढवेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास, नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एनएमआरडीए आणि हुडको एनबीसीसी यांच्यात करार, आणि ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.